विविध भारती पुणे संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्याचा सायकलिंगशी असलेला ऋणानुबंध हा 100 वर्षांहून अधिक जुना आहे. ही स्पर्धा सायकलिंगचं शहर ही पुण्याची ऐतिहासिक ओळख जागतिक स्तरावर पुन्हा एकदा प्रस्थापित करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केला. जागतिक दर्जाची पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धा पुण्यात 19 ते 23 जानेवारी दरम्यान होत आहे. या स्पर्धेचा स्वागत समारंभ आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध देशातील सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. जागतिक स्तराच्या या स्पर्धेत जगभरातील 35 संघांमधील 170 सायकलपटू सहभागी होणार आहेत. 4 टप्प्यांची ही खडतर स्पर्धा 437 किलोमीटरच्या मार्गावरून होणार असून पुण्याच्या नागरी परिसरातून वारसा संपन्न स्थळांमधून आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून प्रवास करणार आहे. शहराच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक वैभवाचं दर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. जागतिक सायकलिंग वार्षिक दिनदर्शिकेची सुरुवातही या स्पर्धेतून होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत जनतेनं भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिला असून महापौर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून आम्ही विकासाचं जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्यासाठी मी स्वतः कार्यरत होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पुणे ग्रँड टूर उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाच्या सहयोगानं पीएम सेतू म्हणजेच प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआयस या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून पुण्यात एक प्रमुख उद्योग सल्लामसलत बैठक आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत या दृष्टिकोनाशी सुसंगत अशी ही योजना आहे आणि भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ घडवणं हे तिचं उद्दिष्ट आहे. ही बैठक पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीमध्ये परवा 19 जानेवारीला सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात येत आहे. योजनेच्या उद्योग नेतृत्वाखालील अंमलबजावणी आराखड्याबाबत उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढवणं आणि जनजागृती करणं हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या बैठकीत विविध क्षेत्रातील 50 हून अधिक पात्र कंपन्या सहभागी होणार आहेत. पीएम सेतू अंतर्गत देशभरातील 1000 शासकीय तंत्रनिकेतन संस्थांचं आधुनिकीकरण हब अँड स्पोक मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये 200 हब आयटीआयना प्रगत पायाभूत सुविधा आणि आधुनिक प्रशिक्षण साधनांसाठी सहाय्य दिलं जाईल तर 800 स्पोक आयटीआय जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचा विस्तार करतील. या योजनेअंतर्गत आयटीआय या शासकीय मालकीच्या पण उद्योग व्यवस्थापित संस्था म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी तर पंचायत समितीच्या 146 गटांसाठी 4.5 वर्षानंतर निवडणूक होत आहे. त्यासाठी 29,76,454 मतदार नोंदणीकृत असून त्यात 14,49,373 महिला मतदारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एकंदर 3,605 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 23,545 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं यावर्षीही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 6वी आणि 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्रो इथं अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे. यासाठी आयुका संस्थेमार्फत निवड चाचणी होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान उपग्रह तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची गोडी लागावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केलं आहे. हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीनं एचटीबीए करंडक जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये काल झालेल्या सामन्यात 13 वर्षांखालील मुलांच्या गटात अर्चित खांदेशे हिमांश हरगुणानी अद्वैत फेरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका ओसरला असून सकाळच्या वेळी गारवा असतो तर दिवसा तापमान सामान्य असते. उद्या कमाल तापमान 32 अंश तर किमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.